शास्त्रे अध्याय 19. त्या दिवसात जेव्हा इस्रायलावर कोणी राजा नव्हता तेव्हा असे झाले की कोणी लेवी एफ्राईमाच्या डोंगराळ प्रदेशाच्या सर्वात दूरच्या भागात राहत होता आणि त्याने आपल्याला यहुदातील बेतलेहेम नगरातील एक स्त्री उपपत्नी करून घेतली होती. परंतु त्याच्या उपपत्नीने त्यास सोडून व्यभिचार केला आणि ती त्यास सोडून यहुदातील बेतलेहेमात आपल्या वडिलाच्या घरी परत गेली आणि तेथे 4 महिने राहिली. तेव्हा तिचा पती उठून तिचे मन वळवून तिला माघारी आणावे म्हणून गेला. त्याच्याबरोबर त्याचा नोकर होता व गाढवांची जोडी होती. तेव्हा तिने त्यास आपल्या वडिलाच्या घरात नेले आणि त्या मुलीच्या वडिलाने त्यास पाहिले. त्यास भेटून तो आनंदित झाला. त्याच्या सासऱ्याने म्हणजे त्या मुलीच्या वडिलाने त्यास फार आग्रह केला म्हणून तो त्याच्याकडे 3 दिवस राहिला आणि तो खाऊन पिऊन तेथे वस्तीस राहिला. मग 4th दिवशी असे झाले की तो सकाळी लवकर उठला आणि तो जायला तयार झाला. परंतु त्या मुलीच्या वडिलाने आपल्या जावयाला म्हटले, तू आपल्याला भाकरीच्या तुकड्याचा आधार कर आणि मग तुम्ही जा. त्या दोघांनी एकत्र बसून खाणेपिणे केले. नंतर त्या मुलीच्या वडिलाने म्हटले, कृपा करून तू अजून 1 रात्र राहायला तयार हो आणि चांगली वेळ घालव. जेव्हा लेवी जायला उठला तेव्हा तरुण मुलीच्या वडिलाने त्यास पुन्हा राहण्याचा आग्रह केला म्हणून त्याने त्याची जाण्याची योजना बदलली आणि पुन्हा तेथे रात्र घालवली. नंतर 5th दिवशी सकाळी लवकर जायला उठला. परंतु त्या मुलीच्या वडिलाने म्हटले, तू आपल्या पोटाला आधार कर, दुपारपर्यंत थांब. तेव्हा त्या दोघांनी जेवण केले. जेव्हा लेवी त्याची उपपत्नी व त्याचा नोकर जायला उठले तेव्हा त्याचा सासरा त्यास बोलला, आता पहा मावळतीकडे दिवस उतरला आहे, तुम्ही आज रात्री येथेच राहा. पहा दिवस थोडाच राहिला आहे, येथे वस्ती करून तुमच्या मनाला उल्हास होवो. मग सकाळी उठून आपल्या मार्गाने आपल्या घरी जा. परंतु लेवी ती रात्र घालवायला तयार झाला नाही. तो उठला आणि निघून गेला. मग यबूस म्हणजे यरुश्लेमेच्या जवळ आला तेव्हा त्याच्याबरोबर खोगीर घातलेल्या गाढवांची जोडी आणि त्याची उपपत्नी होती. जेव्हा ते यबूस जवळ होते तेव्हा दिवस फार उतरला होता म्हणून त्याच्या नोकराने आपल्या धन्याला म्हटले, चला आपण बाजूला वळून यबूसी यांच्या नगराकडे जाऊ आणि त्यामध्ये रात्र घालवू. त्याचा धनी त्यास म्हणाला, जे इस्रायलाचे लोक नाहीत अशा परक्यांच्या नगरात आम्ही वळणार नाही, तर गिबा तेथवर जाऊ. लेवीने आपल्या नोकराला सांगितले, चल आपण गिबा किंवा रामा या नगरांपैकी एका ठिकाणी पोहोचू आणि त्यामध्ये रात्र घालवू. मग ते पुढे चालत गेले आणि बन्यामिनाचा प्रदेश जो गिबा त्याच्याकडे आल्यावर सूर्य मावळला तेव्हा गिब्यात वस्ती करायला ते तिकडे वळले. नंतर तो जाऊन नगराच्या चौकात बसला. परंतु त्यांना रात्री राहावयास कोणी आपल्या घरी घेऊन गेला नाही. परंतु पहा संध्याकाळी एक म्हातारा मनुष्य शेतातून आपल्या कामावरून येत होता. तो सुद्धा मनुष्य एफ्रायमाच्या डोंगराळ प्रदेशातला होता परंतु गिब्यात उपरा होता आणि त्या ठिकाणातली माणसे बन्यामिनी होती. त्याने तर आपली दृष्टी लावून नगराच्या चौकात तो वाटसरू मनुष्य पाहिला तेव्हा तो म्हातारा मनुष्य म्हणाला, तू कोठे जात आहेस, तू कोठून आला आहेस? तेव्हा तो त्यास म्हणाला, आम्ही यहुदाच्या बेतलेहमाहून आलो आहोत आणि आम्हाला इफ्राईमाच्या डोंगराळ प्रदेशाच्या पलीकडच्या बाजूस जायचे आहे, तेथला मी आहे. यहुदातील बेतलेहेम येथे गेलो होतो आणि मला परमेश्वर देवाच्या मंदिराकडे जावयाचे आहे, परंतु कोणी मला त्यांच्या घरात घेत नाही. आमच्या गाढवांसाठी वैरण व दानाही आहे आणि माझ्यासाठी व तुझ्या दासीसाठी आणि तुझ्या सेवकाच्या बरोबर जो तरुण नोकर आहे त्याच्यासाठी भाकर व द्राक्षारसही आहे, कोणत्याही गोष्टीची उणीव नाही. तेव्हा त्या म्हाताऱ्या मनुष्याने त्यास अभिवादन केले, तुझ्या बरोबर शांती असो, मी तुझ्या सर्व गरजांची काळजी घेईन, फक्त चौकात रात्र घालवू नको. तेव्हा त्या मनुष्याने लेवीला आपल्या घरी नेले आणि गाढवास वैरण दिली. नंतर त्यांनी आपले पाय धुवून खाणे पिणे केले. ते आनंदात वेळ घालवत असताना त्या नगरातले दुष्ट लोक घराला वेढून आणि दारावर ठोकून त्या म्हाताऱ्या घरधन्याला म्हणू लागले की, जो मनुष्य तुझ्या घरात आला आहे त्यास तू बाहेर काढ, म्हणजे आम्ही त्याच्याबरोबर समागम करू. मग तो मनुष्य त्या घराचा धनी बाहेर त्यांच्याजवळ जाऊन त्यांना बोलला, नाही माझ्या भावांनो, मी विनंती करतो, अशी वाईट गोष्ट करू नका. हा मनुष्य माझ्या घरी पाहुणा म्हणून आला आहे, तर तुम्ही हा दुष्टपणा करू नका. पहा, माझी कुमारी कन्या व याची उपपत्नी येथे आहेत, मी तिला आता बाहेर आणतो, मग तुम्ही तिची अब्रू घ्या व तुम्हाला जे बरे वाटते तसे तुम्ही तिच्याशी करा. परंतु या मनुष्याशी असे दुष्टाईचे कृत्य करू नका. तथापि ती माणसे त्याचे ऐकायला तयार झाली नाहीत. तेव्हा त्या मनुष्याने आपली उपपत्नी घेऊन आणि बाहेर त्यांच्याजवळ आणली. मग त्यांनी तिच्यासोबत कुकर्म केले आणि सारी रात्र वाईट रीतीने वागवले आणि पहाट झाली असता तिला सोडले. तेव्हा पहाटेच्या वेळेस ती स्त्री येऊन जेथे आपला धनी होता त्या मनुष्याच्या घराच्या दाराजवळ उजेड होईपर्यंत पडून राहिली. जेव्हा सकाळी तिच्या धन्याने उठून घराची दारे उघडली आणि आपल्या मार्गाने जायला तो बाहेर निघाला, तर पहा, ती त्याची उपपत्नी घराच्या दाराजवळ पडलेली आणि तिचे हात उंबरठ्यावर होते. तेव्हा लेवीने तिला म्हटले, उठ, म्हणजे आपण जाऊ. परंतु तिने उत्तर दिले नाही. नंतर तो पुरुष तिला गाढवावर घालून निघाला आणि आपल्या ठिकाणी गेला. मग आपल्या घरी पोहोचल्यावर त्याने सुरी घेतली आणि आपल्या उपपत्नीला घेऊन कापले. तिचा एक एक अवयव कापून 12 तुकडे केले आणि ते इस्रायलाच्या प्रत्येक ठिकाणी पाठवून दिले. ज्या प्रत्येकाने ते पाहिले त्यांनी म्हटले, मिसर देशातून इस्रायल लोक पुन्हा आले. त्या दिवसापासून आजपर्यंत यासारखी गोष्ट घडली नाही आणि कधी दृष्टीस पडली नाही. याविषयी तुम्ही विचार करा, आम्हाला सल्ला द्या, काय करावे ते आम्हाला सांगा.